सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर सुपर सुप्रभात, गुड मॉर्निंग, राम राम, नमस्कार। 7:20 झाले तर रुद्र हजर आहे मॉर्निंग नंबर वन शो घेऊन। क्या बात आहे, झालं शेवटी आगमन, झालं पावसाचं आगमन, झालं मान्सून शहरात दाखल झाला। थोडा थोडा का होईना पाऊस पडायला लागलेला आहे आणि एकूणच जरा पाऊस पडला, रिमझिम रिमझिम झालं आणि लागलीच्या लागली नजरा ढगावरती लागल्या सगळ्यांच्या, की बाबा रे आत्तात पडायला सुरुवात झाली होती, लागली ढग कोरडे झाले, बाप रे, होईल होईल कडक पाऊस होईल। चला, छानपैकी रस्ते धुतले गेले आहेत, आपापली मनंसुद्धा धुवून काढा स्वच्छ आणि सगळी मार्ग झटकून टाका, उठा चला जागे व्हा। कुछ तो है फ्रॉम दो लफ्जों की कहानी गाणं येतंय, थोडासा थॉट ऑफ द डे घेऊन येतोय। आजचा थॉट ऑफ द डे आजच्या दिनासोबत खूप जास्त कनेक्टेड असणार आहे। आजचा दिन काय माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे, व्हेरी गुड। नसेल माहिती सांगतो थोडंसं। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो।